श्रीराम, श्री समर्थ यांचा मनोबोध हा आपण पाहतो आहोत. हा सदुसष्टावा श्लोक आहे. घनश्याम हा राम लावण्यरूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकाचा कुडावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. आता ह्या श्लोकापासून 10 श्लोक पुढे त्यांनी हा शेवटचा चरण जो आहे तो सतत ठेवलेला आहे, प्रभाते मनी राम चिंतित जावा. हा चरण पूर्वी एकदा येऊन गेलेला आहे श्लोकांच्या पहिल्या श्लोकामध्ये. तर आता ह्या श्लोकामध्ये त्यांनी जे मागच्या वेळा सांगितलं राघवाचे ध्यान धारा, आता राघवाचे ध्यान धारायला सांगितलं. हा राघव आहे कसा, राघवाचं सगुण रूप काय आहे त्याचं वर्णन करण्यासाठी हा श्लोक आलेला आहे. तर त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे त्याचं स्वरूप कसं आहे. घनश्याम, घनश्याम सावळ्या रंगाचा. हा घनश्याम कसा आहे राम, लावण्यरूपी, अतिशय सुंदर आहे, सावळ्या वर्णाचा अतिशय सुंदर असा हा राम आहे. आणखीन काय त्याच्या गोष्टी आहेत, स्वभाव काय आहे, त्याचं इतर वर्णन काय आहे. महाधीर, अतिशय धैर्यवान आहे, धारिष्ठाचा समर्थ नेहमी म्हणायचे तसा हा अतिशय धीर धैर्यवान आहे, गंभीर आहे, शांत स्थितप्रज्ञ ज्याला म्हणावं तसं, मेरू पर्वतासारखा जसं म्हणतात, कुठल्याही गोष्टीनं त्याच्या मनात चलबिचल हालचाल अशी नाही आहे, अत्यंत शांत मनाने कुठल्याही गोष्टी स्वीकारणारा. लहान वयात विश्वामित्राने त्याला नेलं राम लक्ष्मणांना, त्यांचा यज्ञ नीट पार पडत नव्हता, राक्षस त्रास देत होते, म्हणून लहान वयात असताना देखील त्यांनी त्यांना बरोबर नेलेलं होतं असं रामायणात वर्णन आहे. त्यावेळेलाही त्यांचं मन चलबिचल झालं नाही. राज्याविषयी होणार त्यावेळेला त्यांना वनवास पत्करावा लागला, त्यावेळेलाही त्यांच्या मनात चलबिचल झाली नाही. रावण वध झाल्यानंतर सीतेला अग्निदिव्य करावं लागलं, त्याहीवेळी मन चलबिचल झालं नाही. पूर्ण बोध ज्याला असतो, ज्याला स्थितप्रज्ञ वर्णन केलेलं आहे, तसं कुठल्याही मोठ्या संकट जरी आलं तरी त्याची चलबिचल होत नाही, तो शांतपणे सगळं स्वीकारतो. ही भगवंताची लीला आहे म्हणून ते सगळं मान्य करतो, नाईलाजाने नाही, भगवंताच्या इच्छेशी त्याची इच्छा समरस झालेली असते. देव करील ते मानावे, देवाच्या इच्छेने वर्तावे असं त्याचं. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे असं कुठेही त्याचं नसतं. परमेश्वराला काय वाटतं असं वाटतं ठीक आहे, असं वाटतं ठीक आहे. त्यामुळे स्थितप्रज्ञ आणि पूर्णप्रतापी, पूर्णप्रतापी असून स्थितप्रज्ञ हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. ज्याच्या अंगात बलच नाही त्याला जर एखादी गोष्ट काही घडली तर त्याला विरोध करायचं सामर्थ्य नसतं, तो नाईलाजाने स्वीकारतो. असं नाईलाजाने स्वीकारणं आणि पूर्ण बोधाने मान्य करणं ह्या दोन्हीत फरक आहे. हा महाप्रतापी असून देखील प्रज्ञ शांत धैर्यवान असून देखील, त्यामुळे ह्या पहिल्या दोन्ही गोष्टीमध्ये रामचंद्रांचं वर्णन केलेलं आहे. बरं, ते मोठे असतील आम्हाला काय त्याचा उपयोग असं आपल्याला वाटेल की रामचंद्र प्रतापी असतील, धैर्यवान असतील, आमच्याशी काय संबंध. तसं नाही, ह्या तिसऱ्या चरणामध्ये आपल्याशी काय संबंध आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. करी संकटी सेवकाचा कुडावा, कुडावा म्हणजे रक्षण, तो संकटामध्ये सेवकाचं रक्षण करतो. मग रक्षण करतो तो बरं झालं, आमचंही रक्षण करेल. सेवकाचा शब्द महत्त्वाचा आहे. तुम्ही सेवक आहात का? रामाची दास्य भक्ती केली का कधी, सेवा केली का? तुम्ही जर भक्त असाल, दास असाल, समर्थांनी जसं राम दास म्हटलं, दास्यत्व स्वीकारलं, तसं इथं तुम्ही जर रामाचे सेवक असाल तर तुम्हाला चिंता करायचं कारण नाही आहे. मी रामाचा भक्त आहे, तो बघेल. हित अनहित माझं काय आहे ते राम बघेल. मी माझं सर्वस्व त्याला वाहिलेलं आहे, मी त्याच्याशी अनन्य झालेलो आहे, तेव्हा मला चिंता करायचं काय कारण आहे? अशी खात्री आहे का आपल्याला? अशी जर खात्री असेल तर हाही विश्वास ठेवावा की तो संकटी सेवकाचा कुडावा करतो. काही संकट आलं असताना सेवकाचं रक्षण तोच करतो. व्यवहारात देखील जे भक्ती करतात त्यांना अनुभव येतो. मी प्रत्यक्ष रामचंद्र असे काही येत नाही तुमच्यासमोर, पण अनेक व्यक्तींच्या रूपाने ते तुम्हाला संकटातून बाहेर काढत असतात. ज्याला आपण अगदी आपली माणसं जवळची म्हणतो तीच आपली वेळेला संकटात उपयोगी पडतील असं नाही, पण तो राम भगवंत त्याला वेळ काय नाही आहे. रात्रीची वेळ आहे, आता कसं येऊ असं नाही आहे त्याला. त्याला काळ नाही, वेळ नाही, स्थळ नाही, काहीही नाही. कुठंही केव्हाही सेवकाने हाक द्यावी आणि धन्यानी त्या ठिकाणी येऊन त्याचं संकट मुक्त करावं, असा अनुभव सगळ्या संतांचा आहे, सगळ्या भक्तांचा आहे. त्यांचं प्रचितीचं बोलणं आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. नुसती संतांची चरित्र वाचून नाही, त्यांना ही स्थिती का प्राप्त झाली, त्यांनी काय केलं त्यासाठी हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून करी संकटी सेवकाचा कुडावा, मग आता काय करा? म्हणून प्रभाते मनी राम चिंतित जावा. यासाठी आपण जर काही करायचं असेल तर त्या रामाचं चिंतन अखंड ठेवायला पाहिजे. सकाळी एकदा राम म्हटलं, दुपारी एकदा राम म्हटलं, संध्याकाळी एकदा राम म्हटलं असं नाही आहे. अखंडच सकाळ, दुपार, संध्याकाळ, प्रातःकाळी, मध्यान्हकाळी, सायंकाळी, सर्व काळी रामनाम जपत जावे असं म्हटलेलं आहे. ते जपायचं आहे, नुसतं माळेवर ओढायचं नाही आहे. नाही तर माळेवर रामनाम घेतात, लक्ष दुसरीकडेच, त्याचा काही उपयोग होत नाही. तोंडाने उच्चार करतात, लक्ष त्याच्यात नाहीच आहे, नाही उपयोग. त्याच्या नावाचा जयघोषही करायचा आहे, पण त्यामध्ये आपलं अंतःकरण उतरून गेलं पाहिजे. असं जर झालं तर ते रामनाम खऱ्या अर्थाने उपयोगी पडतं, नाही तर पडत नाही. आणि म्हणून त्यांनी प्रभाते म्हटलेलं आहे पुन्हा विशेषतः. तर सकाळची वेळ अशी असते की मनुष्य ताजातवाना असतो, झोप झालेली असते, दिवसाची सुरुवात व्हायची असती, अनेक गोष्टी करायच्या असतात. अशा वेळेला पहिल्यांदाच रामाचं स्मरण करावं आणि त्याच्या स्मरणात त्यांनी दिलेलं जे कार्य आहे, स्वधर्म कर्म आहे, ते त्याच्याच शक्तीनं, त्याच्याच इच्छेनुसार मी करण्याचा प्रयत्न करणार आहे असं म्हणून दिवसभराची सगळी कामं त्याला हवी तशी करण्याचा प्रयत्न करावा. आणि सगळी कामं झाल्यानंतर पुन्हा रात्री जे केलेलं आहे ते ओम चत्तत ब्रह्मार्पणम असतो म्हणून त्याला अर्पण करून मोकळं व्हावं. मी केलं असा कर्तृत्वाचा अभिमान आणि त्या कर्माच्या फळाची अपेक्षा हे दोन्ही सोडायचं. मी माझं आणि मला हे सगळं सोडून तू तुझं आणि तुला असा बोध ठेवून करायचं. म्हणून ह्याच्यात म्हटलं आहे, घनश्याम हा राम लावण्यरूपी महाघोर गंभीर पूर्ण प्रतापे, करी संकटी सेवकाचा कुडावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा.